भगवंत भेटना दे दे कंठ को किले मना दे दे कंठ को किले मना दे कंठ को किले अचानक आला मधुमास जीवनी आज अचानक आला अमृत रूपो हरला अमृत रूपो हरला पर्ण पाचुचा पडद्या आडून पर्ण पाचुचा पडद्या आडून भक्ती भाव हासला कंठ कोकिळे मना दे दे कंठ कोकिळे मना दे कंठ कोकिळे प्रसन्न प्रभुला भागिनी प्रसन्न प्रभुला या नयनी पाहिला या नयनी पाहिला कृपातयाचे मिळता मजला कृपातयाचे मिळता मजला भाग्य अर्पिते कंठ को किले मना दे दे कंठ को किले।